पहिले इतिहास अध्याय 7 इस्साखारला 4 पुत्र होते. त्यांची नावे अशी: तोला, पुआ, याशूब आणि शिमरोन, उज्जी, रफाया, यरियल, यहमय, इब्साम आणि शमुएल हे तोलाचे पुत्र. आपापल्या पित्याच्या घराण्यात प्रमुख होते. ते आणि त्यांचे वंशज हे शूर लढवय्ये होते. त्यांची संख्या वाढून दाविदाच्या दिवसापर्यंत 22,600 इतकी झाली. इजरैया हा उज्जीचा पुत्र, मिखाएल, ओबद्या, योएल आणि इशिया हे इजरैयाचे 5 पुत्र. हेही आपापल्या घराण्यांचे प्रमुख पुरुष होते. त्यांच्या घराण्यात 36,000 सैनिक युद्धाला तयार होते असे त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले होते, कारण त्यांच्या स्त्रिया आणि पुत्र पुष्कळ होते. इस्साखाराच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून 87,000 लढवय्ये वंशावळ्यांनी मोजलेले होते. बन्यामिनाला 3 पुत्र होते, बेला, बेकर आणि यदियेल. बेलाला 5 पुत्र होते, एसबोन, उज्जी, उज्जीएल, यरिमोत आणि इरी. हे ते 5 होत. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यात 22,034 सैनिक होते. जरीमा, योवाश, अलीएजर, येल्लोवेनय, अमरी, यरेमोत, अबिया, अनाथोत व अलेमेत हे बेकेरचे पुत्र. आपापल्या घराण्यांचे प्रमुख कोण ते त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले. 20,200 सैनिक होते. यदियेलाचा पुत्र बिल्हान, बिल्हानाचे पुत्र यऊश, बन्यामिन, एहूद, कनाना, जेथान, तारशिश व अहिशाहर. यदियेलचे पुत्र हे त्यांच्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्याकडे 17,200 सैनिक युद्धाला तयार होते. शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे वंशज आणि अहेरचा पुत्र हुशीम. अहसियल, गुनी, येसर आणि शल्लूम हे नफ्तालीचे पुत्र. हे सर्व बिल्हेचे वंशज. मनुष्यचे पुत्र अस्रियल हा त्याची अरामी उपपत्नीपासून झाला. माखीर म्हणजे गिलादाचा पिता. हुप्पीम आणि शुप्पीम या लोकांपैकी एका स्त्रीशी माखीरने लग्न केले. त्याच्या बहिणीचे नाव माका होते. मनुष्यच्या दुसऱ्या वंशजाचे नाव सलाफहाद होते. त्यास फक्त कन्याच होत्या. माखीरची पत्नी माका हिला पुत्र झाला. तिने त्याचे नाव पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेश. शेरेशचे पुत्र उलाम आणि रेकेम. उलामचा पुत्र बदान हे झाले गिलादाचे वंशज. गिलाद हा माखीरचा पुत्र. माखीर मनुष्यचा पुत्र. माखीरची बहीण हम्मोलेखेत हिला इशहोद, अबियेजेर आणि महला हे पुत्र झाले. अय्यान, शेखेम, लिखी आणि अनियाम हे शमीदचे पुत्र. एफ्रायमाची वंशावळ पुढील प्रमाणे: एफ्रायमाचा पुत्र शुथेला, शुथेलाचा पुत्र बेरेद, बेरेदाचा पुत्र तहत, तहताचा पुत्र एलादा, एलादाचा पुत्र तहत, तहताचा पुत्र जाबाद, जाबादचा पुत्र शुथेलह. गथ नगरात वाढलेल्या काही लोकांनी एजेर एलद यांना ठार मारले, कारण ते दोघे गथच्या लोकांची गुरेढोरे चोरण्यास गेले होते. एजेर आणि एलद हे एफ्रायमाचे पुत्र होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले. मग एफ्रायमाचा पत्नीशी संबंध येऊन त्याची पत्नी गर्भवती राहिली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला. त्याने त्याचे नाव बरिया ठेवले, कारण त्याच्या घराण्यात शोकांतिका झाली होती. त्याची कन्या शेरा होती. हिने खालचे आणि वरचे बेत होरोन आणि उज्जन शेरा ही बांधली. रेफ हा एफ्रायमाचा पुत्र. रेफहचा पुत्र रेशेफ. रेशेफचा पुत्र तेलह. तेलहचा पुत्र तहन. तहनाचा पुत्र लादान, लादानाचा पुत्र अम्मीहूद, अम्मीहूदाचा अलिशामा, त्याचा पुत्र नून आणि नूनाचा पुत्र यहोशवा. इफ्रायमाच्या वंशजांनी वतने आणि गावे पुढील प्रमाणे त्या ठिकाणी ते राहत होते. बेथेल व त्याच्या जवळपासची गावे, पूर्वेला नारान, पश्चिमेस गेजेर आणि आसपासची खेडी, शखेम आणि त्याच्या आसपासची खेडी, अगदी सरळ अय्या व त्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत, मनुष्याच्या सीमेला लागून असलेली बेथशान, तनाक, मगिद्दो, दोर ही नगरे व त्यांच्या भोवतालचा प्रदेश, एवढ्या भागात इस्रायलचा पुत्र योसेफ याचे वंशज राहत होते. इम्ना, इश्वा, इश्वी, बरिया हे अशेराचे पुत्र, त्यांची बहीण सेरा, हेबेर, मल्कियेल हे बरियाचे पुत्र, मल्कियेचा पुत्र बिरजावीत, यफलेट, शोमर, होथाम हे पुत्र आणि शुआ ही बहीण यांच्या हेबेर हा पिता होता. पासक, बिम्हाल, अश्वद हे यफलेटचे पुत्र, अही, राहागा, यहूबा व अराम हे शेमेराचे पुत्र, शेमेरचा भाऊ हेलेम, त्याचे पुत्र शोफह, इम्ना, शेलेश आणि अमाल, सोफहचे पुत्र सुहा, हरनेफेर, शुआल, बेरी व इम्ना, बेसेर, होद, शम्मा, शिलशा, इथरान, बैरा, यफुन्ने, मिस्पा, अरा हे येथिरचे पुत्र, अरह, हनियल व रिस्या हे उल्लाचे पुत्र. हे सर्व आशेराचे वंशज, ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्या वंशवयांनी मोजलेले असे ते 26,000 लढवय्ये पुरुष त्यांच्यात होते.